नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. रोजगार मेळाव्याअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नव्यानं नियुक्त केलेल्या उमेदवारांना जवळपास 71,000 अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण केलं जाणार आहे. यावेळी ते उमेदवारांना संबोधितही करणार आहेत. रोजगार मेळावा हा पंतप्रधानांच्या रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या वचनाची पूर्तता करण्याच्या दिशेनं एक पाऊल आहे. हा उपक्रम युवकांना राष्ट्रनिर्माणाबरोबरच आत्मनिर्भर होण्याची संधी उपलब्ध करून देईल असं सरकारतर्फे कळवण्यात आलं आहे. हा रोजगार मेळावा देशभरातील 45 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. केंद्रीय सरकारच्या विविध मंत्रालयं आणि विभागांसाठी भरती केली जात आहे. देशभरातून निवडलेले नवे उमेदवार गृह मंत्रालय, टपाल कार्यालय, उच्च शिक्षण विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग यांसारख्या विविध मंत्रालयं विभागांमध्ये नियुक्त होत आहेत. भारत $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साध्य करताना महाराष्ट्रही देशात अग्रेसर राहील असं राज्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली काल जैसलमेर इथं केंद्रीय अर्थसंकल्पपूर्व बैठक झाली त्यावेळी तटकरे बोलत होत्या. यात 2025-26 प्रस्तावित केंद्रीय अर्थसंकल्पातील निधी वाटप, दृष्टीक्षेपासह विविध मागण्यांवर राज्यांच्या अर्थमंत्र्यांमध्ये चर्चा झाली. तटकरे यांनी महाराष्ट्रातील कृषी, आरोग्य, पायाभूत सुविधांसह विविध विकास धोरणांबाबत शासनाच्या प्रस्तावांची रुपरेषा यावेळी सादर केली. राज्यात चालू गाळप हंगामात उपलब्ध सर्व ऊसाचं सर्वसाधारणपणे 150 दिवसात गाळप होईल एवढी साखर कारखान्यांची स्थापित गाळप क्षमता वाढली असल्याची माहिती नांदेड प्रादेशिक साखर उपसंचालक कार्यालयानं दिली आहे. कार्यालयामार्फत ऊस गाळपासंदर्भात नियमित आढावा घेतला जाणार असून कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही असं नियोजन केलं जात असल्याचं कार्यालयानं कळवलं आहे. हिंगोली जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक रोखण्याच्या उद्देशानं प्रत्येक कारखान्यासाठी एका तक्रार निवारण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याचंही कार्यालयानं म्हटलं आहे. ऊस तोडणीवेळी शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये यासाठी सर्व कारखान्यांनी दक्षता घेण्याच्या सूचना कार्यालयानं केल्या आहेत. मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छीमार, मत्स्य कास्तकार यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य किसान सहसमृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छीमार, सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. येत्या 15 मार्च 2025 याबाबतची मोहीम राबवण्यात येत आहे. यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या दुग्ध व्यवसाय विकास विभाग इमारतीतल्या मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यात गेल्या 24 तासात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15 अंशांच्या वर होतं. आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या 8 दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही अंशतः शक्यता आहे. मात्र देशाच्या उत्तरेकडील बहुतांश पर्वतीय भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. दरम्यान सूर्याच्या उत्तरायणाला काल 21 डिसेंबरला प्रारंभ झाला. इथून पुढे हळूहळू दिवसाचा कालावधी वाढत जातो. सूर्य काल मकर वृत्तावर असल्यानं कालचा 21 डिसेंबरचा दिवस हा सर्वात लहान म्हणजे 11 तासांचा तर रात्र 13 तासांची होती. उत्तर गोलार्धात हिवाळा सुरू झाल्यानंतर दिवस लहान तर रात्र मोठी होते. भारतानं 19 वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट T20 स्पर्धेत बांगलादेशला पराभूत करत हा चषक पटकावला आहे. मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. भारतानं 20 षटकात 7 बाद 117 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव 19व्या षटकाचे 3 चेंडू शिल्लक असताना सर्व बाद 76 धावांवरच आटोपला. सामनावीरचा खिताब भारताची सलामीवीर फलंदाज गोंगादी तृषा हिला देण्यात आला. आशिया खंडातील आघाडीच्या 6 संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतानं आपले सर्वच्या सर्व सामने जिंकल्याची कामगिरी केली आहे. भारत वेस्ट इंडिज महिला संघांदरम्यान ICC चॅम्पियनशिप क्रिकेट एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आज प्रारंभ होत आहे. आजचा पहिला सामना गुजरातच्या बडोदा इथं आता थोड्याच वेळात 2:30 सुरू होईल. मुंबईत आयोजित 79व्या पश्चिम भारतीय स्क्वॅश स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अनाहत सिंह विरुद्ध आकांक्षा साळुंखे असा दोन्ही भारतीय खेळाडूंमध्ये सामना रंगणार आहे. आज 2:45 हा सामना सुरू होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.